इट्स 93.5 रेड एफएम वर 8:41 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि एकीकडे पाणी बचतीच्या गप्पा दुसरीकडे जलवाहिनी नादुरुस्त असल्यामुळे पाणी गळती. राज्यामध्ये सर्वत्र दुष्काळग्रस्त स्थिती आहे. नागरिकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाहीये आणि असं असताना सुद्धा सिडकोतल्या सिंहस्थ नगर भागामध्ये जलवाहिनी लिकेज होऊन त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. बरं, या संदर्भात नाशिक महानगरपालिकेकडे नागरिकांनी बऱ्याचदा तक्रार सुद्धा केली पण अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे लक्षच दिलं नाही. अक्षरशः दुर्लक्षित करण्यात येत आहेत गोष्टी, त्यामुळे अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचा संतापजनक सवाल नागरिकांनी प्रस्थापित केलेला आहे, जो की अत्यंत योग्य आहे. आपण जर प्रत्येक वेळेला नागरिकांना धारेवर धरणार असू आणि त्यांनी तक्रार केल्यानंतरही जर आपण त्याचं निवारण करणार नसू, स्पेशली राज्यामध्ये इतकी विचित्र भयावह परिस्थिती असताना, कोणालाही राग येणं साहजिक आहे. लवकरात लवकर ते काम करून टाका जेणेकरून पाणी तरी वाचेल थोडंसं, नाही का? मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत, बजाते राहो.